हॅलो, मी सर धोंड बोलतात का? नमस्कार, मी परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडमधून बोलतोय. ऍक्च्युली आपण इन्क्वायरी केली होती आपल्याकडे अथर्शी पेबल्स या प्रोजेक्टसाठी. हा नाही, ऍक्च्युली परत आपण इन्क्वायरी केली आहे, लाईक फोन करतोय आपण की काय कोणाचा काही डिसिजन परत चेंज झालाय नाही झालाय, व्हॉट एव्हर काय आपलं प्लॅनिंग आहे, म्हणून आपण फोन करतोय. मग तेच तुम्हाला विचारावं की काय तुमचं म्हणजे तुमचं डिसिजन असणार आहे किंवा काय कसं आहे, तुम्ही परत तुम्ही काय विचार करत आहात?